आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
आकाशवाणी नागपूर, स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर आज पहिल्यांदाच नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील मन की बातद्वारे देशातील जनतेशी साधला संवाद. उद्यापासून लागू होणाऱ्या नवीन फौजदारी कायद्यांचा भर वसाहतवादी कायद्यांच्या शिक्षा या तत्वाविरुद्ध न्याय या तत्वावर आहे. कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांचं प्रतिपादन. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांनी आज स्वीकारला कार्यभार. आणि तब्बल 17 वर्षांनी T20 विश्वचषक जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली T20 क्रिकेटमधून निवृत्त. फेब्रुवारीनंतर आज पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील मन की बातद्वारे देशातील जनतेशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. यावेळी देशवासियांनी आपली राज्यघटना आणि देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर दाखवलेल्या अढळ विश्वासासाठी पंतप्रधानांनी जनतेचे आभार मानले. पंतप्रधान म्हणाले की 2024ची निवडणूक ही जगातील सर्वात मोठी निवडणूक होती. एवढी मोठी निवडणूक जगातील कोणत्याही देशात झाली नाही ज्यात 65 कोटी लोकांनी मतदान केलं. यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाचं आणि मतदान प्रक्रियेशी संबंधित सर्वांचं अभिनंदन केलं. आज हूल दिवस आहे. इंग्रजांच्या अत्याचाराला कडाडून विरोध करणाऱ्या शूर आदिवासी सिद्धो कान्हूंच्या अदम्य धैर्याशी आजचा दिवस निगडीत आहे. यानिमित्त पंतप्रधानांनी शूर सिद्धो कान्हू आणि हजारो संथाली कॉम्रेड्सच्या शौर्याला उजाळा दिला. मन की बातचा आज 111 भाग आकाशवाणीवरून प्रसारित झाला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सुरु करण्यात आलेल्या एक पेड़ माँ के नाम या मोहिमेचं पंतप्रधानांनी कौतुक केलं आणि सर्व देशवासियांना तसंच जगातील सर्व देशातील लोकांना आपल्या आईसोबत किंवा तिच्या नावाने एक झाड लावण्याचं आवाहन केलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी केरळमधील अट्टापडी इथं आदिवासी भगिनींद्वारे तयार करण्यात येणाऱ्या कार्थुंबी छत्र्यांचं कौतुक केलं. आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यातील अराकू कॉफीबद्दलही त्यांनी माहिती दिली ज्याच्या उत्पादन आणि प्रसारासाठी गिरिजन सहकारी संस्थेची महत्वाची भूमिका आहे. अराकू कॉफीच्या लागवडीत सुमारे 1.5 लाख आदिवासी कुटुंब जोडली गेलेली असून कोंडा डोरा आदिवासी समुदायाला देखील याचा मोठा फायदा झाला असल्याचं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. जगभरात योग दिन वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला गेला त्याचं कौतुक पंतप्रधानांनी केलं असून योग एक दिवसासाठी नसून ती आपली जीवनशैली बनावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे पुढील महिन्यात आयोजित पॅरिस ऑलिम्पिकसाठी त्यांनी भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. आज आकाशवाणीच्या संस्कृत वार्तापत्राचं प्रसारण सुरु झालेल्या 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. या वार्तापत्रानं 50 वर्षांपासून कितीतरी लोकांना संस्कृतशी जोडून ठेवलं असल्याचं सांगून त्यानिमित्त मोदींनी आकाशवाणी परिवाराचं अभिनंदन केलं आहे. तसंच पंढरपूरच्या आषाढी यात्रेच्या सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. उद्यापासून लागू होणाऱ्या नवीन फौजदारी कायद्यांचा भर वसाहतवादी कायद्यांच्या शिक्षा या तत्वाविरुद्ध न्याय या तत्वावर आहे असं प्रतिपादन कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी केलं. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम हे नवीन फौजदारी कायदे उद्यापासून देशभरात लागू होणार आहेत. नवीन कायद्यांबाबत न्यायाधीश वकील यांच्यासह सर्व संबंधितांमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीनं विधी आणि न्याय मंत्रालयाच्या विधी कार्य विभागातर्फे मुंबईत आज आयोजित एका परिषदेचं उद्घाटन अर्जुन राम मेघवाल यांनी केलं त्यावेळी ते बोलत होते. हे नवे कायदे विधिज्ञ, शैक्षणिक आणि सामान्य लोकांसह संबंधितांशी व्यापक सल्लामसलत केल्यानंतर तयार करण्यात आले आहेत असंही मेघवाल म्हणाले. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे विधी आणि न्यायव्यवस्था मंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई, गुजरात, पंजाब या उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायमूर्ती यांनी या 3 नवीन कायद्यांवर प्रकाश टाकला. आळंदीच्या गांधीवाडा इथं काल मुक्काम घेतल्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज पुण्याच्या दिशेनं मार्गस्थ झाली असून दुपारी संगमवाडीत दाखल झाली. पुण्यातील भवानीपेठ इथं पालखीचा रात्रीचा मुक्काम असणार आहे तर संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातील नानापेठेतील विठोबा मंदिर इथं मुक्कामी असेल. 2 जुलैपर्यंत वारकऱ्यांच्या मुक्काम ठिकाणी तब्बल 750 कर्मचारी 3 शिफ्टमध्ये स्वच्छतेसाठी तैनात करण्यात येणार आहेत. पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी सुमारे 1695 मोबाईल टॉयलेट्स शहराच्या वेगवेगळ्या भागात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दरम्यान आषाढी वारीत वारकऱ्यांच्या प्रबोधनासह शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्याच्या सांस्कृतिक विभागाचे दोन चित्ररथ वारीत सहभागी होत आहेत. या उपक्रमाचा प्रारंभ मुंबई इथं सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. आस्था अस्मितेचं प्रतीक असलेल्या पंढरपूर वारीला वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक वारी म्हणून जागतिक नामांकन मिळण्यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचं मुनगंटीवार यावेळी म्हणाले. आज साकोली येथील उड्डाणपुलावर रायपूरवरून नागपूरच्या दिशेनं जात असलेली कार अनियंत्रित होऊन उड्डाणपुलाच्या दुभाजकाला धडकल्यानं झालेल्या अपघातात वृद्ध आई आणि मुलाचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे. हे सर्वजण कौटुंबिक समारंभासाठी नागपूरला चालले होते तर काल समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 7 जण मृत्यूमुखी पडले. दरम्यान राज्यात विशेषतः मोठ्या महानगरांमध्ये रस्ते अपघाताचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे. रस्ते अपघातांचं प्रमाण रोखण्यासाठी पोलीस विभाग आणि परिवहन विभाग यांनी सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत संयुक्तपणे तपासणी मोहीम राबवावी असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांना दिले आहेत. विधानभवनात काल दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे ड्रंक अँड ड्राईव्ह रस्ता सुरक्षा याबाबत बैठक घेण्यात आली त्यावेळी डॉ गोरे बोलत होत्या. रस्ते अपघाताची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यासाठी त्याचे सूक्ष्म नियोजन करतानाच मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, विशेषतः मोठमोठ्या शहरालगतच्या ग्रामीण भागात अवैध दारू दुकानं, अवैध धाबे यांच्यावर तसंच अल्पवयीन वाहन चालकांवरही नियमाप्रमाणे कारवाई करावी असे निर्देश गोरे यांनी दिले. बुलडाणा शहरात आज केंद्रीय आयुष स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी शहरातून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा. अतिरिक्त मुख्य गृह सचिव सुजाता सौनिक यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 1987 बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या सुजाता सौनिक जून 2025 निवृत्त होणार आहेत. त्यांनी आज माजी मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून पदभार स्वीकारला. सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत. सुजाता सौनिक यांना प्रशासनातील आरोग्यसेवा, वित्त, शिक्षण, आपदा व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रात 3 दशकांचा अनुभव आहे. काल T20 विश्वचषक अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत भारतानं विजेतेपदाला गवसणी घातली. संपूर्ण भारतातून संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तब्बल 17 वर्षांनी 2020 विश्वचषक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संघाचं फोनवरून अभिनंदन केलं तसंच समाज माध्यमांवरील संदेशात आम्हाला भारतीय संघाच्या या कामगिरीचा गर्व आहे. भारतीय संघानं देशातील प्रत्येक गाव गल्लीतील लोकांची मनं जिंकली आहेत. संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं एकही सामना हारला नाही ही उल्लेखनीय गोष्ट आहे असं मोदी म्हणाले. तर आम्हाला तुमचा अभिमान वाटतो या शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय क्रिकेट संघाचं कौतुक केलं आहे. सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांचा विशेष उल्लेख करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय क्रिकेट संघावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कामगिरीमुळे तब्बल 17 वर्षांचा दुष्काळ संपवत भारतीय संघानं T20 विश्वचषकाला गवसणी घातली. या ऐतिहासिक विजयानंतर दोन्ही दिग्गज खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. संघाला सर्वात जास्त गरज असताना मी कामगिरी करू शकलो याबद्दल मी आभारी आहे असं विराट कोहली यावेळी म्हणाला. तर 2007 साली याच फॉर्मॅटमधून आपण करिअरची सुरुवात केली आणि वर्ल्ड कप जिंकला होता. आता गुडबाय करायला यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही असं म्हणत कर्णधार रोहित शर्मानं देखील T20 क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. माझ्याकडे शब्द नाहीत. माझ्यासाठी हा खूप भावनिक क्षण आहे. मला कोणत्याही किमतीत आयसीसी ट्रॉफी जिंकायची होती. आम्ही शेवटी ते केलं याचा आनंद आहे असं रोहित शर्मा म्हणाला. त्याचप्रमाणे राहुल द्रविड यांचा भारताचे प्रशिक्षक म्हणून हा अखेरचा सामना होता. त्यामुळे हे विश्वविजेतेपद या तिघांसाठी सन्माननीय निरोप ठरला आहे. हवामान. मागील 24 तासात विदर्भात अमरावती आणि गडचिरोली वगळता बहुतेक जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली. यवतमाळमध्ये सर्वात जास्त 56 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 5 दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळाची तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून सतर्कतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान आज नागपुरात काही ठिकाणी रिमझिम पावसाची नोंद झाली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या। तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर आज पहिल्यांदाच नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील मन की बातद्वारे देशातील जनतेशी साधला संवाद। उद्यापासून लागू होणाऱ्या नवीन फौजदारी कायद्यांचा भर वसाहतवादी कायद्यांच्या शिक्षा या तत्वाविरुद्ध न्याय या तत्वावर आहे। कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांचं प्रतिपादन। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांनी आज स्वीकारला कार्यभार। आणि तब्बल 17 वर्षांनी T20 विश्वचषक जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली T20 क्रिकेटमधून निवृत्त। याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।